आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा सामान्य, व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठाही 70% पोहोचल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाचं स्पष्टीकरण. पश्चिम आशियातल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना एकजुटीनं सामोरं जाण्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधून आवाहन. राज्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता. हवामान विभागाकडून 13 जिल्ह्यांना ऑरेंज तर 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट. उद्योगपती विजयपत सिंघानिया यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार. आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने-सामने. देशात एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत असून रोज 55 लाख सिलेंडरचं वितरण केलं जात आहे. तसंच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठाही सामान्य परिस्थितीत होता त्याच्या 70% पोहोचल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं सांगितलं. देशभरातल्या सर्व पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलचाही पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं मंत्रालयानं सांगितलं. पश्चिम आशियातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर या भागातले सर्व भारतीय खलाशी सुरक्षित असल्याचं बंदरे आणि जहाज बांधणी मंत्रालयानं म्हटलं आहे. 18 भारतीय जहाजं आखाती देशात सध्या कार्यरत असून 900 खलाशी आतापर्यंत मायदेशी परतले आहेत. त्याचप्रमाणे 94,000 मेट्रिक टनाचा माल वाहून नेणारी 2 एलपीजी वाहक जहाजं भारताच्या दिशेनं निघाल्याचं मंत्रालयानं सांगितलं. पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना एकजुटीनं सामोरं जाण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातमधून केलं. आकाशवाणीवरच्या या कार्यक्रमाचा आज 132वा भाग होता. भारत गेल्या दशकात निर्माण केलेलं सामर्थ्य आणि जागतिक संबंधांच्या जोरावर या आव्हानांचा खंबीरपणे सामना करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
जिस क्षेत्र में अभी युद्ध चल रहा है वह क्षेत्र हमारी ऊर्जा आवश्यकताओं का बड़ा केंद्र है. इसकी वजह से दुनिया भर में पेट्रोल और डीजल को लेकर संकट की स्थिति बनती जा रही है. हमारे वैश्विक संबंध, अलग अलग देशों से मिल रहा सहयोग और पिछले एक दशक में देश का जो सामर्थ्य बना है, इनकी वजह से भारत इन परिस्थितियों का डटकर मुकाबला कर रहा है.
जनतेनं अफवांना बळी पडू नये आणि सरकारकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा असं त्यांनी सांगितलं. हा विषय 140 कोटी भारतीयांच्या हिताचा असल्यानं त्यात राजकारण करू नये असं ते म्हणाले. अफवा पसरवणारे लोक देशाचं नुकसान करत आहेत असं मोदी म्हणाले. युवा शक्तीला अर्थसंकल्पाची प्रक्रिया आणि धोरण निर्मितीशी जोडण्यासाठी माय भारत संघटनेच्या वतीनं अर्थसंकल्पावर आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषेत देशभरातल्या 12 लाख युवा प्रतिनिधींनी सहभाग घेतल्याची माहिती त्यांनी दिली. या उपक्रमाअंतर्गत निवडलेल्या निबंधांमधून युवा वर्गानं राष्ट्रहिताचे अनेक मुद्दे मांडल्याचं त्यांनी सांगितलं. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतला भारताचा विजय तसंच जम्मू काश्मीरनं प्रथमच रणजी चषक जिंकल्याचा उल्लेख करून प्रधानमंत्र्यांनी क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीचा आढावा घेतला. पूर्वी फार लोकप्रिय नसलेल्या खेळांनाही आता युवा वर्गाची पसंती मिळत असल्याचं पाहून तसंच देशाची स्त्री शक्ती क्रीडा क्रांतीत बजावत असलेली भूमिका पाहून आनंद वाटत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. शिक्षण क्षेत्रातल्या अभिनव प्रयत्नांची माहिती त्यांनी आजच्या भागात दिली. आंतरराष्ट्रीय योग दिनाला 100 पेक्षा कमी दिवस उरले असल्याचं सांगून त्यांनी श्रोत्यांना आरोग्यवर्धनाबाबत माहिती दिली. मच्छीमार बांधव हे समुद्रावरचे योद्धे आणि आत्मनिर्भर भारताचा सशक्त पाया असून त्यांच्या जीवन सुलभतेसाठी बंदरांचा विकास, विमा कवच आणि तंत्रज्ञानाचं सहाय्य असे अनेक उपक्रम राबवले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. मत्स्योद्योग क्षेत्रातल्या देशभरातल्या विविध नवोन्मेषी उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात जलसंरक्षणासाठी होत असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करून जलसंवर्धनाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. जलसंरक्षणाचा आपला निर्धार व्यक्त करण्याचा हा काळ असल्याचं ते म्हणाले. राज्यात सर्वत्र येत्या 2 दिवसात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल तसंच सोसाट्याचे वारे वाहतील. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल. जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना हवामान विभागानं वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नांदेड, हिंगोली, कोल्हापूर, नंदुरबार, धुळे, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. महिला लैंगिक शोषण प्रकरणी अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरात याची पोलीस कोठडी नाशिकच्या न्यायालयानं आज 3 दिवसांनी वाढवली. खरात याच्या विरोधात आणखी दोन महिलांनी तक्रार केली असून तो चौकशीत सहकार्य करत नसल्यामुळे त्याची पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली, त्यावर न्यायालयानं हा निर्णय दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रसिद्ध उद्योगपती आणि रेमंड उद्योग समूहाचे माजी प्रमुख विजयपत सिंघानिया यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल मुंबईत निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. रेमंड या कपड्यांच्या जगप्रसिद्ध ब्रँडबरोबरच पोलाद, सिमेंट आणि कृत्रिम वस्त्रांच्या उद्योगात सिंघानिया यांनी वेगळं स्थान निर्माण केलं होतं. कारखानदारीबरोबरच वैमानिक म्हणूनही त्यांनी नाव कमावलं होतं. लंडन ते नवी दिल्ली हा प्रवास मायक्रोलाईट विमानातून 23 दिवसात एकट्यानं करण्याचा विक्रम त्यांनी नोंदवला होता. तसंच वयाच्या 67व्या वर्षी गरम हवेच्या बलूनमधून उड्डाण करण्याचा प्रयोग यशस्वी केला होता. हवाई दलानं त्यांना मानद एअर कमोडर पद दिलं होतं, तर केंद्र सरकारनं पद्मभूषण सन्मान प्रदान केला होता. 2006 ते मुंबईचे नगरपाल होते. अहमदाबादच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या संचालक मंडळावरही त्यांनी काम केलं होतं. सिंघानिया यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि इतर मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांचा हा सलामीचा सामना असेल. थोड्याच वेळात म्हणजे 7:30 हा सामना सुरू होईल. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. नाशिक इथं झालेल्या 22व्या राष्ट्रीय दोरी उडी स्पर्धेत महाराष्ट्रानं सर्वसाधारण विजेतेपदासह डेमो प्रकारातही विजेतेपद मिळवत दुहेरी मुकुट पटकावला. महाराष्ट्रानं 64 गुणांसह स्पर्धेचं सर्वसाधारण विजेतेपद आपल्या नावे केलं. दिल्लीनं 48 गुणांसह दुसरं, तर हरियाणानं 29 गुणांसह तिसरं स्थान पटकावलं आहे. 69व्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीटचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर इथं झालं. देशाच्या विकासात आणि अंतर्गत सुरक्षेत पोलीस दलाचं योगदान अत्यंत महत्वपूर्ण असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. धुळ्यात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी ढिसाळ नियोजन आणि सिलेंडर वाटपाला विलंब याबद्दल ओम गॅस एजन्सीच्या संचालकांना कारण दाखवा नोटीस पाठवली आहे. सिलेंडरची नोंदणी केल्यानंतर विहित कालावधीत संबंधित एजन्सीकडून पुरवठा होत नसल्याच्या ग्राहकांच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. 21वं आंबेडकरवादी साहित्य संमेलन 9 मेला नांदेड इथं आयोजित करण्यात आलं आहे. सत्यशोधक विचार मंच आणि नांदेड वाघाळा महानगरपालिका कर्मचारी युनियन यांनी संयुक्तरित्या या संमेलनाचं आयोजन केलं आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी पत्रकार संजय आवटे असतील, तर अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरख लोखंडे उद्घाटक असतील. सरकारी जागेवरचं अतिक्रमण नियमबद्ध करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे 15 लाख कुटुंबांना लाभ मिळेल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात LPG गॅस सिलेंडरचा पुरवठा सामान्य, व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठाही 70% पोहोचल्याचं पेट्रोलियम मंत्रालयाचं स्पष्टीकरण. पश्चिम आशियातल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना एकजुटीनं सामोरं जाण्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमधून आवाहन. राज्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता. हवामान विभागाकडून 13 जिल्ह्यांना ऑरेंज तर 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट. उद्योगपती विजयपत सिंघानिया यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार. आणि IPL T20 क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने-सामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:35 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.